आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्जवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकीटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 1000 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 33 महाविद्यालयांचा समावेश आहे. हायड्रोजन इंधनाचा वापर करून इंधन आयातीचं प्रमाण 22 लाख कोटी रुपयांवरून 4 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमान सेवा सुरू होईल. सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैदराबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गांनी प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतील जागा वाटपासंदर्भात आज बैठक होणार असून या मुद्द्यावरून आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. वीज निर्मिती कंत्राटी कामगारांना मेडिक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खासगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. या कामगारांच्या 6 मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह 6 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून जालन्याकडे जाणारी बस आणि जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणारी ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. बसमध्ये 24 प्रवासी होते. यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. नंदुरबार शहरात ईदच्या जुलूसादरम्यान 2 गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसंच दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचं आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात 2 ते 3 शहरांमध्ये अशा पद्धतीने ईदच्या जुलूसादरम्यान दगडफेटीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वविकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईलमुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक समस्या देखील निर्माण होत आहेत असं ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे 18वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला केंद्राच्या अध्यक्ष मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणानं 2019 दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादानं निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.